आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवी देश विदेशांतल्या लोकां कडेन संवाद सादतले. म्हयनाळ्या कार्यावळीचो हो 118 भाग आसा. आकाशवाणी आनी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर AIR न्यूज वेबसायट आनी न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर ही कार्यावळ प्रसारीत जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेरूय ताचें थेट प्रसारण जातलें. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. केंद्र आनी राज्य सरकारान एड्साच्या दुयेंसाचेर नियंत्रण दवरपाक म्हत्वाची पावलां उबारल्यान एड्साच्या दुयेंसान कितलेशेच जाणांचे जीव घेतला. ताका लागून ह्या दुयेंसा विशीं जागृताय करून ताका मुळा सकट हुमटून उडोवपाक जाय अशें मत नवीन आनी नुतनीकरणीय उर्जा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी व्यक्त केला. श्रीपाद नायक हांच्या हस्तुकी काल नॅशनल रेड रिबीन मॅरेथॉनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे पणजे मिरामार सर्कला लागी बावटो दाखोवन उक्तावण जाले. एड्साच्या दुयेंसा विशीं जागृताय करप म्हत्वाचे. देशभरांत लेगीत एड्साच्या दुयेंसाचे नियंत्रण येवप गरजेचे आसा अशें मत राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तनावडे हांणी ह्या वेळार म्हळां. ते समारोप सुवाळ्याक मुखेल सोयरेन उलयताले. खोतिगांव अभयारण्यांत 17 जानेवारीक सुरू जाल्लो 8वो अखिल गोवा सुकण महोत्सव आज आयतारा 19 जानेवारीक मेरेन चलतलो. ह्या 3 दिसांच्या महोत्सवाचे उक्तावण रान मंत्री विश्वजीत राणे हांणी केले. ह्या महोत्सवांत सुकण्याकडे संबंधित वेगवेगळी तांत्रीक माहिती आनी सत्रां जातली. देशभरांतल्यान सुमार 120 पक्षप्रेमी आनी प्रतिनिधी ह्या महोत्सवांत सहभागी जाल्यात. काल जाल्ल्या मार्गदर्शनपर कार्यावळींत अभिनव विद्या मंदीर हायस्कूल मोले हांगाचे विद्यार्थी आनी प्राध्यापक तशेंच माधवराव तळावळीकर हायस्कूल साकोड्डे आनी अवर लेडी ऑफ पॅटी हायस्कूल कुळे ह्या विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी जाल्ले. ह्या वेळार विद्यार्थ्यांक तज्ञांच्या आनी जाणकारांच्या मार्गदर्शना खाला पक्षी सुकण्यांच्या बद्दल तांत्रीक अशी माहिती उत्तर गोंयचे वणपाल जीएस वर्गीस हांणी दिली. श्री गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाधीश श्री विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी हांचे परवरे शाखा मठांत रावपाची वेळ आज आयतारा सावन सुरू जाता. सांजवेळा 6:30 वरांचेर स्वामीजी वास्को सावन परवरे वटेन अटल सेतू कडेन पावतले. थंयच्यान मॅजेस्टीक सर्कल ते परवरे जिवोत्तम शाखा मठ मेरेन मिरवणुकेन तांकां येवकार दितले. स्वामींचो परवरे मठांत रावपाचो काळ 26 जानेर मेरेन आसतलो. परवरे मठांत रावपाची स्वामींची ही पयलीच वेळ आसा. ह्या काळांत गीत रामायण, संतवाणी, रक्षायंत्र हवन, विष्णू हवन, लक्ष तुळसी अर्चना, दुर्गा नमस्कार, श्री सुक्त हवन, लक्ष कुंकुमार्चन, मुद्राधारण आनी सत्यनारायण व्रत अशे धार्मीक विधी जातले. 24 जानेवारीक सांजवेळा 6 वरांचेर सभा कार्यावळ आयोजीत केल्या. 26 जानेवारीक सांजवेळा 5 वरांचेर स्वामीजी फुडल्या सुवातेर रावपाक वचचे पयली आशिर्वचन जातले. पणजे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यांतले काम सुरू जाला. भाटले ते 4 पिलार मेरेनचो रस्तो पयलींच बंद केला. आतां शारांतले आनीक 6 रस्ते बंद केल्यात. तातूंतले 5 रस्ते 18 जानेर ते 7 फेब्रेर मेरेन बंद आसतले, जाल्यार 18 जानेर ते 31 मार्च मेरेन अजून 1 रस्तो बंद आसतलो. सध्या पणजे लोकोत्सव सुरू आसा. अशा परिस्थितीन हे रस्ते बंद केल्ल्यान शारांत येरा तरेची कोंडी जावपाची शक्यताय आसा. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण महात्मा गांधी रस्त्यावेल्या दॉनबॉस्को ते युको बँक मेरेनचे 354 मीटर लांबायचो रस्तो बंद केला. दॉनबॉस्को वा पणजे बाजारान वचपा खातीर युको बँके कडल्यान पी शिरगांवकार रस्तो, आत्माराम बोरकार रस्तो, शिक्षण खात्याच्या पोन्ने इमारती कडल्यान मार्ग घेवचो पडटलो. लिबर्टी शोरूम ते विनंती रेस्टॉरंट मेरेनचो रस्तो कांय प्रमाणात बंद आसतलो. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजेच्या खबरां विभागाचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आज सांजवेळा 7:00 आयकुपाक मेळटलें.